विविध भारती पुणे सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. एनडीए एक्स्पो ऑटम टर्म 2025 या प्रदर्शनाचं उद्घाटन कुटुंब कल्याण संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनी जग्गी यांच्या हस्ते आज खडकवासला इथं करण्यात आलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये दरवर्षी दोनदा आयोजित केलं जाणारं हे प्रदर्शन एनडीएच्या दीक्षांत संचलनापूर्वीच्या आठवड्यात भरवण्यात येतं. यात प्रबोधिनीत होणारे विविध अभ्यासेतर उपक्रम दर्शवण्यात येतात. या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या छात्र सैनिकांना जग्गी यांच्या हस्ते पारितोषिकं आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिथं 50% जास्त आरक्षण आहे अशा जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका वेळेत पार पडतील असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील चुका तातडीनं दुरुस्त करण्याचा आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. अनेक मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याची तक्रार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत का याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं काल आणि आज भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पिंपरी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ भीमसृष्टी उभारण्यात आली असून या ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. आज सकाळी संविधानावर आधारित चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं तर आज संध्याकाळी ख्यातनाम गायक चंद्रकांत शिंदे यांचा जागर संविधानाचा हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या खराडी खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दरम्यानच्या मेट्रो मार्गांचं काम 6 महिन्यात सुरू होणार आहे. मंजुरी दिलेल्या मार्गांबाबतचं अधिकृत पत्र महामेट्रोला मिळाल्यानंतर तसंच महामेट्रोबरोबर केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचा करार झाल्यानंतर मेट्रोकडून दोन्ही मार्गांसाठी निविदा जाहीर केल्या जातील. दरम्यानच्या काळात नवीन 28 स्थानकांसाठी महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन मार्गांना मंजुरी मिळाल्यानं शहरातील मेट्रोचं जाळं 110 किलोमीटरपर्यंत विस्तारलं जाणार आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात 350 लाख मेट्रिक टन इतकं नवीन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा आरंभीचा शिलकी साठा 50 लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप 290 लाख मेट्रिक टन आहे तर 35 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. तरीसुद्धा 75 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यांतर्गत उत्पादनात यंदा महाराष्ट्रात 125 लाख मेट्रिक टन उत्तर प्रदेशात 110 लाख मेट्रिक टन आणि कर्नाटकात 70 लाख मेट्रिक टन इतकं सर्वाधिक उत्पादन अपेक्षित आहे. पुणे शहरातील होर्डिंग्स परवानगी शुल्कवाढीचा पुणे महापालिकेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागानं रद्द केला आहे. मे 2022 तयार केलेल्या नियमावलीशी ही दरवाढ सुसंगत नसल्याचं कारण देत राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार पुणे महापालिका सध्या 111 रुपये प्रति चौरस फूट दरानं शुल्क आकारत होती. प्रस्तावित दरवाढ 576 रुपये प्रति चौरस फूट करण्यात आली होती. देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड इथल्या संरक्षण दलाच्या जवानांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील मुख्य अग्निशमन केंद्राला नुकतीच भेट दिली. अग्निशमन विभागाचं कामकाज जाणून घेणं अग्निशमन विभागाच्या गाड्या तसंच इतर संसाधनांची माहिती घेणं आणि अग्निशमन विभागाच्या जवानांसोबत सराव करणं हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. अग्निशमन विभागातर्फे वरिष्ठ अधिकारी गौतम इंगवले यांनी उपस्थित जवानांना विभागाच्या कामकाजाची माहिती दिली तसंच यावेळी मॉक ड्रिलचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हवामान. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 14.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.